कृष्णाई अध्याय 13।
समजावी मग भक्ता देव क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हणजे काय, काया क्षेत्र रूप बाय त्यात जो आत्मा तो क्षेत्रज्ञ। समजावी मग भक्ता देव परमात्म्याचे आत्मा रूप परिमायेने असे तो लिप्त पाच तत्वांचे बने शरीर आत्मचेतने मुळे जीवित काये मुळे भासे आकार मनी उपजती नाना विकार माये मुळे विकार ग्रस्त मन करी मग बुद्धि भ्रष्ट आत्मा विसरे मूळ स्वरूप ते परमात्म्याचे परिमायेचे मळ बसारिता मिलन होई जीव शिवाचे अहम भाव असूया टाकूनी राग द्वेष मोह अटाळूनी ईश चरणी चित्त जुंपूनी कर्म परायण आत्मज्ञानी ब्रह्मरूपी स्वरूपन देखे क्षेत्रज्ञन तो क्षेत्री फिरे भक्ति ज्ञान योगे परियेई सत्य प्रकाशी रूप समोरे सत्य प्रकाशी रूप समोरे।